वही एर, वही भोग खैर यो
I'm not afraid.